टॉम आणि सॅम चांगले मित्र आहेत.
टॉम अँड सॅम आर गुड फ्रेंड्स.
त्यांना पार्कमध्ये खेळायला आवडते.
दे लाईक टू प्ले इन द पार्क.
एका दिवशी ते एक नकाशा सापडतात.
वन डे दे फाइंड अ मॅप.
नकाशा जुना आहे आणि खूप मनोरंजक आहे.
द मॅप इज ओल्ड अँड व्हेरी इंटरेस्टिंग.
नकाशा एक गुप्त ठिकाण दाखवतो.
द मॅप शोज अ सिक्रेट प्लेस.
त्यांना साहसीवर जाण्याची इच्छा आहे.
दे वॉन्ट टू गो ऑन अन ॲडव्हेंचर.
ते जंगलात बस पकडतात.
दे टेक द बस टू द फॉरेस्ट.
जंगलात ते अनेक झाडे पाहतात.
इन द फॉरेस्ट दे सी मेनी ट्रीज.
ते खेळतात आणि हसतात.
दे प्ले अँड लाफ टुगेदर.
सूर्य चकाकतो आहे आणि ते गरम आहे.
द सन इज शायनिंग अँड इट इज हॉट.
शेवटी ते घरी आनंदाने जातात.
At the end, they go home happy.
Maria एक अशी मुलगी आहे जिचा आवडतं खरेदी करणे.
Maria is a girl who loves shopping.
आज तिला एक ड्रेस खरेदी करायची आहे.
Today, she needs to buy a dress.
ती मॉलमध्ये जाते.
She goes to the mall.
मॉलमध्ये अनेक दुकाने आहेत.
At the mall, there are many shops.
ती कपड्यांच्या दुकानात जाते.
She enters a clothing store.
Maria ड्रेसेस पाहते.
Maria looks at the dresses.
ती एका सुंदर निळ्या कपड्यात बघते.
She sees a beautiful blue dress.
ती ते फिटिंग रूम मध्ये चाचणी घेते.
She tries it on in the fitting room.
समसा तिला परिपूर्णपणे बसतो.
The dress fits her perfectly.
Maria खूप आनंदी आहे.
Maria is very happy.
ती गारमेंट खरेदी करते.
She buys the dress.
ती तिच्या क्रेडिट कार्डने पैसे देते.
She pays with her credit card.
खरेदी के बाद ती घरी जाते.
After shopping, she goes home.
ती तिच्या आईला कपडे दाखवते.
She shows the dress to her mother.
तिची आई तिला गर्वित आहे.
Her mother is proud of her.
प्रतिवर्ष एक सांस्कृतिक महोत्सव शहरात आयोजित केला जातो.
Every year, a cultural festival takes place in the city.
उत्सव बुद्धाचा जन्म साजरा करतो.
The festival celebrates the birth of Buddha.
लोक विविध ठिकाणाहून येतात.
People come from many different places.
ते रंगीत परेड आणि कार्ये आनंद घेतात.
They enjoy the colorful parades and performances.
तेथे अनेक प्रकाश आहेत जे तेजाने चमकतात.
There are many lights that shine brightly.
कुटुंब एकत्र येत आहेत जशास तसे साजरे करण्यासाठी.
Families gather together to celebrate.
पारंपरिक पकवान सर्वांसाठी तयार केले जातात.
Traditional dishes are prepared for everyone.
संगीत महत्त्वाची भूमिका खेळते उत्सवात.
Music plays an important role in the festival.
लोकांनी कार्यक्रमादरम्यान एकत्र नाचतात आणि गातात.
People dance and sing together during the events.
वातावरण आनंद आणि हशाने भरलेले आहे.
The atmosphere is filled with joy and laughter.
सर्वजण आनंददायी आठवणींसह जातात.
Everyone leaves with happy memories.
रात्री गडद होती आणि अपेक्षेबरोबर भरलेली होती.
The night was dark and filled with anticipation.
लोक त्यांच्या टेलिव्हिजनच्या भोवती एकत्र आले, संख्या ऐकण्यासाठी उत्सुक होते.
People gathered around their televisions, eager to hear the numbers.
त्यांनी आलिशान गाड्या आणि सुंदर घरांची स्वप्न पाहिली.
They dreamed of luxury cars and beautiful houses.
लॉटरीचा होस्ट हसला कारण त्याने विजेत्यांची घोषणा करायला सुरुवात केली.
The lottery host smiled as he began announcing the winners.
सर्वांनी त्यांची श्वास रोखून ठेवले, मोठ्या पुरस्काराची वाट पाहत.
Everyone held their breath, waiting for the grand prize.
पहिला नंबर जाहीर करण्यात आला आणि उत्साह खोली भरला.
The first number was announced and excitement filled the room.
झुंडातून आनंद फडफडला आणि काही लोक रडत होते.
Cheers erupted from the crowd and some were in tears.
दुसरा नंबर बोलला गेला आणि अनेक हृदयांमध्ये आशा वाढली.
The second number was called and hope grew in many hearts.
अंतिम क्रमांक जाहीर केला, नाट्यमय राती पूर्ण करत आहे.
The final number was revealed, completing the dramatic night.
काहींनी आनंदाच्या अश्रू रडले, तर इतरांनी त्यांच्या हानीवर विचार केला.
Some cried tears of joy while others contemplated their loss.
आणि त्यामुळे जीवन पुढे गेले, अजूनही विजयाचे स्वप्ने जगभर आहेत.
And so, life went on, with dreams of winning still alive.
प्रत्येक समाजाच्या हृदयात न्याय आणि कायद्यादरम्यान एक गुंतागुंतीची परस्पर गती आहे.
In the heart of every society lies a complex interplay between justice and law.
हे दोन संकल्पना जरी गहनपणे जोडलेल्या असल्या तरी काही वेळा त्यांच्या अनुप्रयोगात भिन्न ठरतात.
These two concepts, while deeply connected, sometimes diverge in their application.
उदाहरणार्थ, काही कायदा प्रणालींमध्ये न्यायाची व्याख्या प्रतिशोधाच्या रूपात केली जाऊ शकते.
For example, in some legal systems, justice may be interpreted as a form of retribution.
इतर संस्कृतींनी पुनर्स्थापित न्यायावर जोर देऊ शकते, उपचार आणि सामंजस्यावर लक्ष केंद्रित करताना.
Other cultures may emphasize restorative justice, focusing on healing and reconciliation.
ही पद्धत अनेकदा समुदायाची आणि समाजाची भावना वाढवते शिक्षाऐवजी.
This approach often fosters a sense of community and understanding, rather than punishment.
कायदेशीर घाणचे जे या तत्वांना नियंत्रित करतात ते न्यायालयीन क्षेत्रांमध्ये अत्यंत वेगळे आहेत.
The legal frameworks that govern these principles vary significantly across jurisdictions.
त्यामुळे न्यायाचे उपक्रम एक गतिशील आणि विकसनशील आव्हान आहे.
Consequently, the pursuit of justice remains a dynamic and evolving challenge.
ज्या समाजे वाढतात आणि बदलतात त्यांचे न्यायाचे परिभाषे सतत नवीन वास्तवांना अनुकूल करतात.
As societies grow and change, the definitions of justice continually adapt to new realities.
शेवटी कायद्याद्वारे न्यायाचा समज लावणे न्याय समाजासाठी आवश्यक आहे.
Ultimately, understanding justice through law is essential for fostering a fair society.
आंद्र्यू निंबार्डो एनबीए प्लेऑफ दरम्यान एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून उभा राहिला. त्याच्या उल्लेखनीय कौशल्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.
Andrew Nembhard emerged as a pivotal player during the NBA playoffs, captivating fans with his remarkable skills.
त्याचे प्रदर्शन केवळ अपेक्षांना ओलांडले नाही तर प्रभावी अनुकूलतेचा स्तर देखील प्रदर्शित केला.
His performance not only exceeded expectations but also showcased an impressive level of adaptability.
संपूर्ण मालिक त्याने अद्वितीय कोर्ट दृश्य दाखवले, आपल्या प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकणारे खेळ करणे शक्य केले.
Throughout the series, he demonstrated exceptional court vision, enabling plays that confounded his opponents.
त्याचा रणनीतिक निर्णय निर्मितीने विश्लेषकांच्या आणि चाहता लोकांच्याद्वारा प्रशंसा मिळवली ज्यामुळे त्याची स्थिती मजबूत झाली.
His strategic decision making garnered praise from analysts and fans alike, solidifying his status.
जाहीर होत असताना नेंबहार्डची चिकाटी प्लेऑफच्या विकासासोबतच वाढली, ती उच्च दाबाच्या क्षणांत आवश्यक ठरली.
As the playoffs progressed, Nembhard's resilience became increasingly apparent, proving essential in high-pressure moments.
त्याचे प्रभावशाली आकडेवारी फक्त उसकी वैयक्तिक प्रतिभा नाही तर टीमबद्दलची सहकार्य दर्शवतात.
His impressive statistics reflected not just his individual talent but the synergy within the team.
जसे प्रत्येक खेळ उलगडत गेला त्याची अनुकूलता चाचणी केली गेली, विकसित रणनीतींबरोबर चांगले संघ बंधन सक्षम केले.
As each game unfolded, his adaptability was tested, evolving strategies enabling better team cohesion.
शेवटी नेंबहार्डने केवळ स्वतःसाठी एक नाव बनवले नाही तर त्याच्या योगदानांनी प्लेऑफभोवती कथा पुन्हा आकारली.
Ultimately, Nembhard not only made a name for himself, but his contributions reshaped the narrative around the playoffs.